नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी राजश्री पोहेकर आपलं स्वागत करते. नारी शक्ती वंदन अधिनियम विधेयकासंदर्भात संसदेचं 3 दिवसांचं विशेष अधिवेशन 16 एप्रिलपासून सुरु झालं होतं. आज या अधिवेशनाचा अखेरचा दिवस आहे. संसद आणि राज्य विधिमंडळांमध्ये महिलांना 33% आरक्षणाची तरतूद असलेलं संविधान 131वी दुरुस्ती विधेयक म्हणजेच नारी शक्ती वंदन अधिनियम लोकसभेत मंजूर होऊ शकलं नाही. यासाठी झालेल्या मतदानात 528 सदस्यांनी मतदान केलं. त्यापैकी विधेयकाच्या बाजूने 298 मतं तर विरोधात 230 मतं पडली. घटना दुरुस्ती विधेयक पारित करण्यासाठी 2/3 मतांची आवश्यकता असते. तेवढी मतं मिळाली नसल्याने हे विधेयक मंजूर झालं नसल्याचं अध्यक्ष ओम बिर्ला यांनी जाहीर केलं. दरम्यान हे घटना दुरुस्ती विधेयक असल्यानं त्यासाठी 2/3 खासदारांची मंजुरी आवश्यक होती. त्यामुळे या विधेयकाशी संबंधित मतदारसंघ पुनर्रचना विधेयक 2026 आणि केंद्रशासित प्रदेश कायदे सुधारणा विधेयक 2026 मागे घेत असल्याचं संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी जाहीर केलं. राज्यातील सर्व शाळांमध्ये इयत्ता 1 ते 10वीपर्यंत मराठी भाषा सक्तीची असतानाही नियमांचं पालन न करणाऱ्या शाळांविरुद्ध कठोर कारवाई करण्याचा निर्णय राज्य शासनानं घेतला आहे. यासाठी शालेय शिक्षण विभागानं सविस्तर कार्यपद्धती निश्चित केली असून याबाबतचा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. इंग्रजी माध्यमाच्या खासगी शाळांमध्ये या तरतुदींचं पालन होत नसल्याचं शासनाच्या निदर्शनास आलं आहे. या पार्श्वभूमीवर सर्व शाळांनी मराठी विषयासाठी पात्र शिक्षकांची नियुक्ती करणं बंधनकारक राहील. तसंच मराठी भाषा धोरणाची अंमलबजावणी होत आहे की नाही याची तपासणी शिक्षण उपसंचालक शिक्षणाधिकारी आणि निरीक्षक यांच्या पथकांमार्फत केली जाणार असल्याचं शासनानं स्पष्ट केलं आहे. नियमांचं उल्लंघन करणाऱ्या शाळांना प्रथम नोटीस देण्यात येईल आणि 15 दिवसात खुलासा सादर करणं बंधनकारक असेल. समाधानकारक उत्तर न मिळाल्यास संबंधित शाळा व्यवस्थापनावर 1,00,000 रुपयांपर्यंत दंड आकारला जाईल. तसंच पुढील शैक्षणिक वर्षापासून मराठी विषय अनिवार्यपणे सुरू करण्याचे आदेश दिले जातील. वाढत्या तापमानामुळे अहिल्यानगर जिल्ह्यात शाळांच्या वेळेत बदल करण्यात आला आहे. आजपासून उन्हाळी सुट्टीपर्यंत शाळा सकाळी 7 ते 11 या वेळेत भरतील असे आदेश जिल्हाधिकारी डॉ पंकज आशिया यांनी दिले आहेत. दरम्यान हवामान खात्यानं जिल्ह्यासाठी उष्णतेच्या लाटेचा येलो अलर्ट जारी केला आहे. अकोला जिल्ह्यातही उन्हाच्या तीव्रतेमुळे सकाळी 11 वाजेपर्यंत शाळा आणि कॉलेज सुरू ठेवले जात आहेत. महानगरपालिकेनं शहरात विशेष तपासणी मोहीम राबवली. काही शाळा महाविद्यालय आणि क्लासेस सुरू असल्याचं आढळल्यानं त्यांच्यावर प्रशासनाकडून दंडात्मक कारवाई केली जाणार असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. सोलापूर जिल्ह्यातल्या वडाळा इथं काल अवकाळी पावसानं हजेरी लावली. जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून 43 अंशांच्या वर तापमान होतं. कालच्या पावसामुळे तापमानात घट झाली. छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली आणि नांदेड या जिल्ह्यांना आज उष्णतेच्या लाटेचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. तर उद्या 19 आणि परवा 20 तारखेला परभणी हिंगोली नांदेड लातूर आणि धाराशिव या जिल्ह्यांना अवकाळी पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. नाशिकमधील कॉर्पोरेट कंपनी TCS मधील लैंगिक छळवणूक प्रकरणातील आरोपी निदा खान 2 महिन्यांपासून ठाण्यातील मुंब्रा भागात वास्तव्याला होती अशी माहिती आता पुढे आली आहे. तिचा पती मोईन खान याला मुंब्रा पोलिसांनी काल चौकशीसाठी ताब्यात घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली. निदा खान फरार असल्यानं तिच्या पतीला ताब्यात घेतल्याचं पोलीस सूत्रांनी सांगितलं. भंडारा जिल्ह्यातल्या धनेगाव इथं मोहफूल वेचणारी एक महिला जंगली प्राण्याच्या हल्ल्यात ठार झाली. हल्ला करणारा प्राणी बिबट्या किंवा वाघ असल्याची शक्यता वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. इराणने होर्मुझ सामुद्रधुनी सर्व व्यापारी जहाजांसाठी खुली केली आहे. लेबनॉनमधील युद्धविरामाच्या पार्श्वभूमीवर इराणचे परराष्ट्रमंत्री सय्यद अब्बास अराकची यांनी ही सामुद्रधुनी खुली करण्याची घोषणा केली. इराणच्या बंदरे आणि सागरी संघटनेनं निश्चित केलेल्या समन्वित मार्गाचं पालन सर्व जहाजांसाठी बंधनकारक असेल असं त्यांनी स्पष्ट केलं आहे. या निर्णयानंतर कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये 11% अधिक घसरण झाली आहे. आयपीएल क्रिकेट स्पर्धेमध्ये काल अहमदाबाद इथं झालेल्या सामन्यात गुजरात टायटन्सनं कोलकाता नाईट रायडर्सचा 5 गडी राखून पराभव केला. शुभमन गिल याला मॅन ऑफ द मॅच पुरस्कार देण्यात आला. आज बंगलुरू इथं दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलुरू यांच्यात तर हैदराबादमध्ये चेन्नई सुपर किंग्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात सामना होणार आहे. महिला T20 क्रिकेट स्पर्धेत डर्बन इथं झालेल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेनं भारताचा 6 गडी राखून पराभव केला. या विजयामुळे दक्षिण आफ्रिका 5 सामन्यांच्या या मालिकेत 1-0 आघाडीवर आहे. चारधाम यात्रेसाठीच्या ऑफलाईन नोंदणीला कालपासून सुरुवात झाली. काल पहिल्या दिवशी 2,713 यात्रेकरूंनी वैयक्तिक पद्धतीनं नोंदणी केली. ऑफलाईन नोंदणीमध्ये 683 यात्रेकरूंनी यमुनोत्रीसाठी 667 केदारनाथ आणि 673 यात्रेकरूंनी बद्रीनाथसाठी नोंदणी केली असल्याचं अधिकृत सूत्रांनी सांगितलं. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र दुपारी 1 वाजता.